कृष्णाई अध्याय सात।
विसंभुनी मजवरी अर्जुना जोड़ी ज्ञान करुणी साधना समजावी तो ज्ञान विज्ञाना गूढ़ असे जे मुनि जनाना मागे मोक्षाचा लागती किती मूळ तत्व हे परिन जाणीती मिथ्या सारी विश्व प्रकृती असे जरी ती माझी निर्मिती पृथ्वी जल पवन प्रकाश बुद्धि मन अहंकार आकाश प्रकृति तम मायांचा विकास मायातीच पुंकी प्राणास या साऱ्या तत्वांचे मिश्रण होता निपजे अखिल जीवन भिन्न जरी भासे मजपासून उपजनाशामी त्यांच्या कारण शक्ती रूपे जिया विश्वात माया माझी मी त्यांच्या मुळात प्राण प्राण्यात तेज सूर्यात ओम वेदी मी आग अग्नित सत्वर जतम तीन गुण मम मायेची रूपे जाण मजन स्पर्शिती कधी पण टाकिती सारे विश्व वेढून दैवी मम ही त्रिगुणी माया महाकठिण ती तरुणी जाया भजनी लागे परिजो माझा सहज त्यास ती उल्लंघाया इतरे जन पण सारे मूढ तेन जाणीती माया गूढ राग द्वेष अश्रद्धा ठेवून ओळखिती ना सत्य सनातन भजती मम त्यांचे प्रकार जाण अर्जुनास ते चार आर्त चेतन्यासो ज्ञानी थोर हितार्थिनी ते चारी उदार ज्ञानी वरिष्ठ त्या सर्वात मिळे त्या जला ब्रह्म त्वरित भक्त इतर जरी ब्रह्मग्रस्त भजते माझे रूप समूर्त जशी जशी श्रद्धा वाढते जन्मो जन्मी जाण जागते व्यक्तातून अव्यक्त कळते भक्ताला मग मुक्ती मिळते भक्ताला मग मुक्ती मिळते।